मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
आधुनिक व्यापारी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची विशेष महत्वाचे स्थान आहे. भारतातील बँक व्यवसायामध्ये असलेल्या एकूण ठेवी आणि कर्जांपैकी जवळपास 30% ठेवी आणि कर्जे स्टेट बँक ऑफ इंडियाची आहेत. तसेच व्यापारी बँकांच्या देशभरातील एकूण शाखांपैकी 20% शाखा स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाच्या आहेत. इसवी सन 1986 मध्ये स्थापन झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया भांडवल बाजार मर्यादित वर स्टेट बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकी आहे. हा भांडवल बाजार स्टेट बँकेच्या मालकीचा असल्यामुळे स्टेट बँकेच्या समूहात वाढ झाली आहे. स्टेट बँकेची स्थापना करून भारत सरकारला बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मालकी प्राप्त झाली आहे. देशातील बँकिंग व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणाच्या दृष्टीने स्टेट बँकेची स्थापना हे पहिले पाऊल समजले जाते. बँक व्यवसायात स्टेट बँक हा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा समूह आहे. इसवी सन 1955 पासून आजतागायत स्टेट बँकेने मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार घडवून आणला आहे. लघु उद्योग, सहकार क्षेत्र, शेती, आयात निर्यात, ग्रामीण उद्योगांना अर्थसहाय्य अशा विविध क्षेत्रात स्टेट बँकेने भरीव कामगिरी केली आहे. देशाच्या आर्थिक धोरणाच्या आखणीचे आणि अंमलबजावणीचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे बँकिंग विषयाच्या अभ्यासकाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व कार्यांची आणि विकासाची ओळख करून घेणं आवश्यक आहे. भारतीय बँकिंग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी इसवी सन 1809 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, इसवी सन 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे, इसवी सन 1842 मध्ये बँक ऑफ मद्रास ची स्थापना करण्यात आली. या तीन मोठ्या बँकांची स्थापना झाल्यावर त्या काळात देशभरात 69 बँक शाखा कार्यरत होत्या. इसवी सन 1921 मध्ये या तीनही बँकांचे विलिनीकरण करून इम्पीरियल बँकेची स्थापना करण्यात आली. देशातील सर्वात मोठी व्यापारी बँक म्हणून इम्पीरियल बँक ओळखली जाऊ लागली. इम्पीरियल बँकेचे भांडवल, बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि शाखा विस्तार यामुळे इम्पीरियल बँकेला रिझर्व्ह बँकेची स्थापना होईपर्यंत देशाच्या मध्यवर्ती बँकेचे अधिकार देण्यात आले होते आणि या बँकेने रिझर्व्ह बँक स्थापन होईपर्यंत सरकारची बँक म्हणून देखील कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून सरकारद्वारे विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात आली. जलद आर्थिक विकास साधण्यासाठी इसवी सन 1951 पासून देशात पंचवार्षिक योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात येऊ लागली. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा होणं आवश्यक होतं. खेड्यांचा विकास झाला तरच भारताचा विकास होऊ शकतो याची जाणीव सरकारला होती. त्यासाठी ग्रामीण क्षेत्रात बँकिंग व्यवसायाची प्रगती घडवून आणणं आवश्यक होतं. त्यासाठी इसवी सन 1951 मध्ये श्री AD गोरेवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ग्रामीण पतपुरवठ्याचा सखोल अभ्यास करून ग्रामीण अर्थपुरवठ्याबाबत सहकारी संस्था आणि व्यापारी बँका अयशस्वी ठरल्या आहेत, परंतु ग्रामीण भागाच्या कर्जविषयक गरजा समाधानकारकपणे पूर्ण होण्यासाठी सहकारी संस्था यशस्वी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या समितीने सरकारला अशी शिफारस केली की भारतात आर्थिकदृष्ट्या सबळ आणि सरकारच्या मालकीची असलेल्या एका मोठ्या सरकारी बँकेची गरज आहे. या बँकेच्या देशभर शाखा असणं आवश्यक आहे. या बँकेने सहकारी संस्था आणि व्यापारी बँका यांना कर्ज पुरवठा करण्याच्या सोयी द्याव्यात. या बँकेने राष्ट्रीय नियोजन व अग्रक्रम असणारे योजना विचारात घेऊन आपले पतविषयक धोरण आखावे, तसेच शेतीला देखील वित्त पुरवठा करावा. सरकारने या शिफारशींचा विचार केला. या समितीच्या शिफारशीनुसार पतपुरवठ्याच्या गरजा इम्पीरियल बँकेद्वारे पूर्ण होऊ शकतात याची जाणीव सरकारला झाली, परंतु अशा स्वरूपाचा पतपुरवठा इम्पीरियल बँक आणि त्यांच्या शाखा ग्रामीण भागात उघडू करू शकणार नाही, कारण ती बँक तोपर्यंत खाजगी स्वरूपाची आणि परकीयांच्या मालकीची होती. या बँकेच्या कार्यपद्धतीवर परकीयांचे वर्चस्व होते. या बँकेची ग्रामीण पतपुरवठ्याविषयीची उदासीन वृत्ती होती. तसेच या बँकेत अनिष्ट स्पर्धा, भेदभावयुक्त धोरण असे अनेक दोष आढळून आले. देशातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे राबविण्यासाठी इम्पीरियल बँकेसारखी मोठी बँक सरकारच्या मालकीची असावी असे मत सर्व स्तरांवरून व्यक्त होऊ लागले. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पतपुरवठा करणारी आणि बँकिंग सेवा उपलब्ध करून देणारी बँक सरकारने आपल्या मालकीची करावी यासाठी इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे स्टेट बँकेत रूपांतरण करावे. या बँकेच्या स्थापनेने ग्रामीण आणि अर्धनागरी भागात तसेच बँका नसलेल्या ठिकाणी शाखा उघडल्या जातील, मागास प्रदेशांचा विकास होईल अशा अनेक प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या. भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून इम्पीरियल बँक ओळखली जात होती. इसवी सन 1921 ते 1935 या कालावधीत या बँकेने भारताची मध्यवर्ती बँक म्हणून देखील कार्य केले होते. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यानंतर देखील या बँकेला विशिष्ट दर्जा होता. या बँकेचा देशात विशेष दबदबा होता. या बँकेचा शाखा विस्तार आणि कर्ज व्यवहारांचे स्वरूप देखील मोठ्या प्रमाणावर होते. तसेच या बँकेचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव दांडगा होता. बँकेच्या या जमेच्या बाजूंचा विचार करून भारत सरकारने 1 मे 1955 रोजी इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या संबंधीचा कायदा तयार करून त्यानुसार 1 जुलै 1955 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाने भारतात कार्य करण्यास सुरुवात केली. इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून त्याचे स्टेट बँकेत रूपांतरण करताना या बँकेच्या भाग भांडवलापैकी 92% भाग भांडवल रिझर्व्ह बँकेने घेतले आहे आणि 8% भाग भांडवल खाजगी व्यक्तीने घेतले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारच्याच मालकीची आहे. स्टेट बँकेची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी स्टेट बँकेशी संबंधित असणाऱ्या काही बँका स्टेट बँकेशी संलग्न कराव्या अशी शिफारस अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीने केली. त्यानुसार भारतीय स्टेट बँक अधिनियम 1959 पारित करण्यात आला. या कायद्यानुसार 8 बँकांना भारतीय स्टेट बँकेशी पुढील प्रमाणे संलग्नित करण्यात आले. हैदराबाद संस्थान बँकेची स्थापना इसवी सन 1942 मध्ये झाली होती. ही बँक इसवी सन 1959 मध्ये हैदराबाद स्टेट बँक या नावाने स्टेट बँकेशी संलग्न झाली. इसवी सन 1943 मध्ये स्थापन झालेली जयपूर बँक मर्यादित ही बँक 1960 मध्ये जयपूर स्टेट बँक करण्यात आली. इसवी सन 1944 मध्ये स्थापन झालेली बिकानेर बँक मर्यादित ही बँक 1960 मध्ये बिकानेर स्टेट बँक करण्यात आली. इसवी सन 1920 मध्ये इंदूर बँक मर्यादित ही बँक 1960 मध्ये इंदूर स्टेट बँक करण्यात आली. 1946 मध्ये स्थापन झालेली त्रावणकोर बँक मर्यादित ही बँक 1960 मध्ये त्रावणकोर स्टेट बँक करण्यात आली. तर 1913 मध्ये स्थापन झालेली म्हैसूर बँक मर्यादित ही बँक 1960 मध्ये कर्नाटक स्टेट बँक झाली. इसवी सन 1902 मध्ये स्थापन झालेली सौराष्ट्र बँक ही सौराष्ट्र स्टेट बँक या नावाने स्टेट बँकेशी संलग्न झाली. या 8 संस्थांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दुय्यम बँका करण्यात आला. इसवी सन 1963 मध्ये स्टेट बँक ऑफ जयपूर ही बँक स्टेट बँक ऑफ बिकानूर मध्ये विलीन करण्यात आली आणि स्टेट बँक ऑफ बिकानूर अँड जयपूर असे त्याचे नाव देण्यात आले. त्यामुळे स्टेट बँकेच्या दुय्यम बँकांची संख्या आता 7 झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या 7 दुय्यम बँका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया भांडवल बाजार मर्यादित असे मिळून भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करणारा एक प्रचंड समूह तयार झाला आहे.
मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN BR College तुळशीबाग नागपूर.